बालमित्रांनो, आज मी तुम्हाला ना एक आगळी वेगळी गोष्ट सांगणार आहे. हुशारीने कसं स्वतःचा जीव वाचवता येतो व ती प्राण्यांमध्ये पण कशी अक्कल असते याची ती वेगळी गोष्ट आहे. जीवावर बेतले पण. एक शेतकरी होता, त्याच्याजवळ एक बकरी होती. शेतकऱ्याचे घर गावापासून दूर एका जंगलाजवळ होते. एकदा शेतकऱ्याला आपल्या घरापासून दूरच्या गावी 2-3 दिवसासाठी जायचे होते. त्याच्या घरात फक्त त्याची बकरी व तिची 2 लहान पिल्ले होती, पण सगळ्यांना घेऊन त्याला गावी जाता येणार नव्हते. जंगलाच्या जवळ घर असल्याने त्याला भीती पण वाटत होती, पण त्याची बकरी की नाही खूप शहाणी होती. तिला त्याची भाषा बरोबर समजत असे. शेतकऱ्याने आपल्या बकरीच्या अंगावरून हात फिरवत तिला सांगितले की तो 2-3 दिवस गावी जात आहे. या काळात बकरीने स्वतःचे व पिल्लाचे रक्षण स्वतः करावे. बकरीने पण मान डोलावली. शेतकऱ्याने पूर्ण घराला काटेरी कुंपण घातले व जड मनाने तो बाहेर पडला. बकरीने जाणले, आज आपल्याला स्वतःसाठी व पिल्लासाठी कोवळा पाला स्वतःच आणला पाहिजे. तिने थोडी चूल गरम होती, त्यावर थोडा अजून कोळसा ओतला व पिल्लाला सांगितले की मी परत येईपर्यंत हे दार कुणाला उघडू नका, झोपडी बाहेर हिंडू नका. मी 3 आवाज दिला की नंतरच दार उघडायचे. आईने सांगितलेले पिल्लांनी सर्व ध्यानात ठेवले. पिल्ले नेहमी शेतकऱ्याच्या आसपास खेळत असत. एकदा एका पिल्ल्याच्या डोळ्यात चुकून तिखट उघडले होते, ती आग अजूनही त्याच्या लक्षात होती. बकरी बाहेर जाताच पिल्लांनी दार घट्ट लावून घेतले. पिल्लांवर बारीक नजर असणारा लबाड कोल्हा जवळच्याच जंगलात राहत होता. त्याने सकाळी शेतकऱ्याला गावाच्या दिशेने जाताना पाहिले होते व थोड्या वेळाने तो झोपडीजवळ आला. तेव्हा बकरी आपल्या पिल्लांना सांगत होती, आज दोन कोवळे घास मिळणार म्हणून कोल्ह्याच्या तोंडाला अगदी पाणी सुटले. पण बकरीची टोकदार शिंगे त्याला आठवत होती. बकरी पिल्लांना सोडून निघालेली बघून कोल्ह्याला वाटले की दैवच आपल्याला आज पूर्ण अनुकूल आहे. बकरी खूप लांब जायची कोल्ह्याने वाट पाहिली. नंतर बकरीसारखा आवाज त्याने काढला. लहान पिल्लाला आठवत होते आईने सांगितले की मी 3 आवाज देईन, म्हणून त्याने जोरात आतून ओढून सांगितले की आम्ही दार उघडणार नाही, तू आमची आई नाहीयेस. कोल्हा रागाने वेडा पिसा झाला. त्याने दरवाजाला जोरात धडका द्यायला सुरुवात केली. पिल्ले अगदी घाबरून गेली, पण पिल्ले खूप हुशार होते. त्यांनी ओळखले, आज जर आपण हुशारी व शूरपणा दाखवला नाही तर आपली आईशी भेट होणार नाही. त्यांनी एकमेकांच्या कानात युक्ती सांगितली. धाकट्या पिल्लाने तिकटाचा डबा ढकलत दरवाजाशी आणला. कोल्ह्याने दरवाजा मोडला की तो डबा सांडणार होता व तिखट कोल्ह्याच्या डोळ्यात उघडणार होते. आणि 5 तसेच झाले. कोल्ह्याने मारलेल्या जोराच्या धडकेने दरवाजा उघडला गेला. दरवाजापाशी ठेवलेल्या डब्यावर त्याची लात बसली व सगळे तिखट त्याच्या डोळ्यात उडाले. तो रागाने ओरडत त्याने पिल्लांवर झेप घेतली. पिल्लांनी आधीच ठरवले, ते चुलीच्या मागे जाऊन बसले. चुलीत राखेखाली पेटलेला कोळसा होता. तिखट डोळ्यात गेल्याने कोल्ह्याला तो दिसला नाही. चुलीवर पाय ठेवून त्याने तोंडाने पिल्लांना ढोसकायचा प्रयत्न केला. पेटलेल्या कोळशावर त्याचा प्रथम पाय पडला व नंतर तोंड भाजले गेले. अत्यंत गरम चटके सर्वांगाला बसल्याने कोल्हा पूर्ण पळून निघाला व झोपडी बाहेर पळू लागला. तर काय, मुलांच्या काळजीने अर्धवट खाणे घेऊन आलेली बकरी त्याची वाट अडवून उभी होती. तिकटामुळे डोळे बंद असलेल्या कोल्ह्याच्या पोटात तिने आपली टोकदार शिंगे घुसवली. कोल्हा पूर्णता शरण आला. त्याला पूर्ण जायबंदी करूनच बकरी पिल्लांकडे वळली. थरथर कापत चुलीमागे उभ्या असलेल्या आपल्या दोन्ही पिल्लांना तिने कुशीत घेतले. ममतेने चाटले, वाणलेला कोवळा पाला त्यांच्या मुखात भरवला. दोन्ही पिल्ले जरा हुशारली व आईला आपला शूरपणा सांगू लागली. पिल्लांची हुशारी व समय सूचकता बघून बकरी एकदम आश्चर्यचकित झाली, तसेच निश्चिंत बनली. शेतकरी येस्तोर आपण आपले व पिल्लांचे रक्षण नीट करू असा तिला आत्मविश्वास आला. शेतकरी मात्र दुसऱ्याच दिवशी घरी परतला. पिल्लांनी त्याला पण दार उघडले नाही, पण त्याने जेव्हा त्यांच्या लाडक्या नावाने हाक मारली तेव्हा दार उघडून ती दोघे त्याच्या गळ्यातच पडली. सर्वत्र उधळलेले तिखट, अंगणात मरून पडलेला कोल्हा, बरेच काही शेतकऱ्याला सांगून गेला. पिल्लांनी दाखवलेल्या हुशारीबद्दल शेतकऱ्यांनी दोघांच्या गळ्यात घुंगरू बांधले. बाय बाय.